हेलो।
हाँ कुठे आहेस?
आहे दापोलीत आहे।
आला का ट्रिप समय आला?
हो आलाय।
ओके
हा
हा, मग तू किती वाजता येणार आहे त्याला घेऊन?
तो मला त्याचा कार्यक्रम संपला की फोन करणार आहे।
ओके ओके
हा
हा, पण मग तिथे निघताना मला फोन लाव।
हो लावतो लावतो,
म्हणजे इथं मी तुम्हाला थांबवणार नाही ना?
हो चालेल चालेल,
पगारे पाठवून देईन।
हो चालेल।
कालची मीटिंग छान झाली ना?
हो छान झाली छान झाली।
बोला ना, कधी वेळा येतो त्याला समजतच नाही
हो काय नाही हो, म्हणून ते गैर समजुती हे झालं म्हणून मी तुमच्या पाठीमागे लागलो होतो, बाकी काय नाही।
होय होय, आपण त्याला समजायला नको।
हो
त्यांनी एक फोन लावला होता, विचारा होतो।
हो बरोबर, मी त्यांना ज्यावेळेस घटना घडली ना त्यावेळेस मी त्यांना सांगितलं तुम्ही भाईंना डायरेक्ट फोन लावा।
एक्झॅक्ट एक्झॅक्ट परफेक्ट।
हो
आता काल त्याला कळलं असेल ना?
कळलं कळलं कळलं। हो
हे बदमाश आहेत बाकीचे, त्याला बाजूला करायचं ना त्याला।
हो आणि थोडं काय म्हणजे भाई, केरळसाठी म्हणजे आणि दादामध्ये सुद्धा काही जण भांडण लावायचा प्रयत्न करतायत,
म्हणूनच दादा केरळसाठी आपण बसून घेतो ना।
हा
मग विषय संपून द्याल ना,
तो
विषय संपून द्याल ना।
बरोबर,
असं काय नाही ते आपण तर होऊ द्या ना। हे बघितलं मी यांचं सगळं, आता काल मी ज्या साईंनी बोललो होते त्यांच्या लक्षात असेल तिथं। उन्वेसला पण काय बोलायचं बोललो काल मी, परंतु बोललो मी काल।
हो
हो लाड झाले।
हो बरोबर,
तू मला फोन लाव, निघतो ना?
हो निघतो, फोन लाव।
ओके ओके ओके।